आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी। सत्तेबाहेर जायच्या भीतीनं अटकेनंतर महिनाभरात राजीनामा द्यावा लागेल या घटना दुरुस्तीला विरोधकांकडून विरोध होत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका। बिहारमध्ये मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना। श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना अटक। आणि कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या 16 आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एला वेनिल वाला रिवनला सुवर्णपदक। ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजुरी दिली। हे विधेयक परवा लोकसभेत तर काल राज्यसभेत मंजूर झालं होतं। ई स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल। तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा जाहिरातींच्या रुपाने पैशांच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या विधेयकात आहे। तसंच या कायद्याचं उल्लंघन केल्यास 3 तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे। याद्वारे अशा गेम्समध्ये फसवणूक होऊन नागरिकांवर विशेषतः तरुणांवर होणारे सामाजिक आर्थिक मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल। आयकर कायदा 2025 काल राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर त्याचं राजपत्र प्रसिद्ध झालं। आयकराशी संबंधित कायद्याचं एकत्रीकरण आणि दुरुस्ती हा कायदा करतो। हा नवा कायदा पुढच्या वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। संसदेनं ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर केल्यानंतर BCCI खेळाडूंच्या जर्सीवरून ड्रीम इलेव्हनचं नाव काढून टाकायचा निर्णय घेतला आहे। टायटल स्पॉन्सरमधून BCCI केलेला करार मार्च 2026 लागू होता। IPL सोबत असलेल्या माय इलेव्हन सर्कलचा करारही धोक्यात आल्याचं दिसत आहे। याशिवाय प्रो कबड्डी लीग आणि इतर खेळांवरही या विधेयकाचा परिणाम दिसू शकतो। गेल्या 10 सुमारे 45 कोटी लोकांनी या ॲप्सचा वापर केला आहे अशी माहिती या उद्योगातल्या लोकांनी दिली आहे। दरवर्षी 20,000 कोटी रुपये लोक या खेळात गमावतात असा अंदाज आहे। प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर 30 आत त्याला जामीन मिळाला नाही तर 31 त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे, परंतु सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। बिहारच्या गयाजी इथं आज ते एका जाहीर सभेत बोलत होते। प्रधानमंत्र्यांनी इथं ऊर्जा, रस्ते, आरोग्य, नगरविकास आणि पाणी पुरवठा क्षेत्रातल्या 13,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं। मोदी यांनी गया ते दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस गाडी आणि वैशाली ते कोडरमा बुद्धिस्ट सर्किट गाडीला हिरवा झेंडा दाखवला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या 16,000 जास्त लाभार्थ्यांपैकी काहींना त्यांनी घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या। या प्रकल्पामुळे बिहारच्या उद्योग जगताला मोठी चालना मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पश्चिम बंगालमधलं तृणमूल काँग्रेसचं सरकार जनकल्याणाच्या बाबतीत गंभीर नाही, केंद्र सरकारनं पाठवलेला निधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला जातो असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला। कोलकात्यात परिवर्तन संकल्प सभेला ते संबोधित करत होते। पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसला हद्दपार करून भाजपाला स्वीकारण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं।
बंगाल को चाहिए सच्चा परिवर्तन, आशोल परिवर्तन, परिवर्तन जो नारे में नहीं काम में दिखे, परिवर्तन जो उद्योग लगाए, घर के बेटे बेटी को बंगाल में ही नौकरी दे, परिवर्तन जो बेटियों को सुरक्षा दे, मकान और दुकान को जलने से बचाए।
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज 3 लोकार्पण झालं। यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास केला। यामुळे हावडा, कोलकाता आणि आसपासच्या ग्रामीण भागाशी संपर्क वाढणार आहे। अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन पुण्यश्लोक बिस्वाल, इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे संचालक दिनेश कुमार सिंह यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी या संपूर्ण चमूला त्यांच्या भविष्यासाठी, विशेषतः गगनयान मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बिहारमध्ये मतदार याद्या पुनरीक्षण प्रक्रियेच्या मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्या. बिहारमध्ये विविध राजकीय पक्षांचे 1,60,000 जास्त बूथ लेवल एजंट्स असूनही निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार फक्त 2 आक्षेप नोंदवण्यात आल्याबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या पीठानं आश्चर्य व्यक्त केलं. मात्र या एजंट्सना त्यांच्या आक्षेप नोंदवायची परवानगी नसल्याचं राजकीय पक्षांचं म्हणणं न्यायालयानं मान्य केलं. या मतदारांना आवश्यक ते अर्ज भरायला मदत करावी असे निर्देश बूथ लेवल एजंट्सला राजकीय पक्षांनी द्यावेत असंही न्यायालयानं सांगितलं आहे. मतदार याद्यांमध्ये नावाचा समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या यादीतली 11 कागदपत्रं किंवा आधार कार्ड सादर करावं असंही सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न व्यापक असून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांनी याबाबत एक देशव्यापी धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. तसंच विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या आणि इतर तत्सम विषयांवरच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करायच्या सूचनाही न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया यांच्या पीठानं दिल्या. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पकडलेल्या भटक्या कुत्र्यांपैकी रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक कुत्रे वगळता इतर कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना त्यांच्या भागात सोडून द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठीच्या जागा निश्चित कराव्यात, त्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही यावरही पीठानं भर दिला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या एका वेगळ्या पीठानं दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना पकडून निवारा केंद्रांमध्ये हलवायचे निर्देश दिले होते. सर्व शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशी खतं देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. खतांचा काळाबाजार, साठेबाजी, जास्त किमतीत खतांची विक्री हे प्रकार टाळण्यासाठी सर्व राज्यांनी कारवाई करावी असा सल्ला केंद्रीय रसायनं आणि खत मंत्रालयानं दिला आहे. शेतकऱ्यांना पुरेसं खत उपलब्ध व्हावं यासाठी खतांचं उत्पादन वाढवलं आहे. गेल्या 10 वर्षात युरियाचं उत्पादन 35% वाढून 360,000 मेट्रिक टनांवर गेलं आहे. डीएपी, एनपीकेएस या खतांचं उत्पादनही गेल्या 10 वर्षात 110,000 मेट्रिक टनांवरून 158,000 मेट्रिक टनांवर गेलं आहे असं मंत्रालयानं कळवलं आहे. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना आज अटक केली. सरकारी पैसा लंडन दौऱ्यासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा दौरा अधिकृत नसूनही सरकारी पैशांचा वापर त्यासाठी झाला असा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्षांचे माजी अध्यक्ष समन एकनायके आणि माजी खासगी सचिव सँड्रा परेरा यांचीही या प्रकरणी चौकशी झाली होती. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या एला वेनिल वालारिवननं सुवर्णपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत तिनं 253.6 गुण मिळवले. हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. चीनच्या पेंग सिनलूनं रौप्य तर दक्षिण कोरियाच्या क्वान युनजीनं कांस्यपदक पटकावलं. देशात सेमीकंडक्टर डिझाईनची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं चीप डिझाईनच्या 23 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, विजेचे मीटर, मायक्रो प्रोसेसर आणि नेटवर्किंग उपकरणांसाठी या चीप उपयोगात येणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी. सत्तेबाहेर जायच्या भीतीनं अटकेनंतर महिनाभरात राजीनामा द्यावा लागेल या घटना दुरुस्तीला विरोधकांकडून विरोध होत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका. बिहारमध्ये मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना अटक. आणि कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एला वेनिल वालारिवनला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.